रोम करास पत्र अध्याय 3। तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय आणि सुनतेचा लाभ तो काय? सर्व बाजूंनी पुष्कळच आहे। प्रथम हे की देव वचने त्यास सोपलेली होती। कित्येकांनी विश्वास ठेविला नाही तरी काय झाले? त्यांच्या विश्वासहीनतेमुळे देवाची विश्वासनीयता व्यर्थ होईल काय? असे न हो, त्यापेक्षा देव खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा असा हो। शास्त्रलेख म्हणतो की
तू आपल्या वचनात नीतिमान ठराव आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळाव।
तरी पण आपल्या अनितीमुळे देवाचे नीतिमत्व स्थापित होते, तर यावरून काय म्हणावे? देव जो शासन करता तो अनितिमान आहे असे म्हणावे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलतो, असे न हो। असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या असत्याने देवाचे सत्य त्याच्या गौरवाला अतिसंवर्धक झाले तर मग माझा न्याय पापी मनुष्याचा होतो तसा का व्हावा? बरे होण्यासाठी आपण वाईट करूया असे का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आम्हावर आळ घालतात, अशांना दंडाज्ञा व्हावी हेच यथान्याय आहे। तर मग कसे आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही, कारण यहुदी व हेल्लेणी ही उभयता पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेविला आहे। शास्त्रलेख म्हणतो,
नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, जाणता कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही। सर्व भकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत। सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही। त्यांचा घसा केवळ उघडे धडे आहे, त्यांनी आपल्या जिभाने कपट केले आहे। त्यांच्या होटांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे, त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे। त्यांचे पाय रक्तपात करावयास उतावळे आहे, त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहे। शांतीचा मार्ग त्यांनी समजून घेतला नाही, त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही।
आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हावे। त्या समोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मानी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो। आता नियमशास्त्र विरहित असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्यास नियमशास्त्राची व संदेशांची साक्ष आहे। हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे, त्यात भेद नाही। कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहे। ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेनं मोबदल्यापासून नीतिमान ठरतात। त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेविले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे। आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे। तर मग फुशारकी मारणे कुठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली। कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने। यावरून मनुष्य नियमशास्त्रातील कर्मा वाचून विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानितो। देव केवळ यहुद्यांचाच आहे काय? विदेशी लोकांचाही नव्हे काय? हो आहे। जर देव एकच आहे आणि तो सुनती लोकास विश्वासाने व बेसुनती लोकास विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, तर तो विदेशी लोकांचाही आहे। आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करीतो काय? असे अगदी नाही, उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करीतो।